कोकम अर्थात कोकम बटर ट्री. कोकम हा सदापर्णी वृक्ष क्लुसिएसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव गार्सिनिया इंडिका आहे. या वृक्षाचे मूलस्थान भारताचा पश्चिम किनारी प्रदेश आहे. याची लागवड चीन, मलेशिया, सिंगापूर इत्यादी देशात केली जाते. याच्या सुमारे 200 जाती असून त्यापैकी 35 जाती भारतात आढळतात. कोकम वृक्ष 8 ते 12 मीटर उंच व सरळ वाढतो. त्याच्या फांद्या वाकलेल्या असतात. पाने साधी, लंबगोल, भाल्यासारखी, चिवट, अखंड व समोरासमोर असतात. ती कोवळेपणी लालसर व पुढे हिरवीगार होतात. फुले एकाकी अगर गुच्छाने पानांच्या बगलेत नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्ये येतात. फुले 4 पाकळ्यांची, एकलिंगी, लहान, क्वचित द्विलिंगी, परंतु एकाच झाडावर येतात. नरफुले आणि मादी फुले स्वतंत्र फुलोऱ्यात येतात. फळे जांभळट लाल असून त्यांचा व्यास 2.5 सेंटीमीटर पेक्षा अधिक असतो. बिया 5 ते 8 चपट्या व मगजात विखुरलेल्या असतात. कच्ची फळे आंबट, वातशामक व आवनाशक असतात. एप्रिल ते मे मध्ये फळे पिकतात. फळातील रस रंगबंधक असतो. त्याचे सरबतही करतात. पक्व फळ शामक, शीतकर व पित्तरस उत्पन्न करणारे असते. फळात मुख्यतः क जीवनसत्व असते. कोकम तेल पौष्टिक, स्तंभक आणि जळजळ शामक असते. ते क्षतांवर, हातापायांच्या भेगांवर व ओठांवर वापरतात. कफक्षय, गंडमाळा, फुफ्फुसरोग, अतिसार आणि मुरड्याची तिडीक यावर ते गुणकारी आहे. सौंदर्य प्रसाधनातही याचा उपयोग होतो. पक्व सुकविलेल्या कोकमाच्या सालीचा आमसूल बनवण्यासाठी उपयोग होतो. आमटी, सोलकढी इत्यादींना आंबट चव येण्यासाठी आमसुलाचा वापर करतात. आमसुलात मॅलिक व टार्टारिक आम्ले आहेत. फळातील गरापासून रस काढल्यावर त्यातील बिया वाळवून साठवितात. टरफलासहित गळीत केल्यास 23 ते 26 टक्के आणि टरफल काढून गळीत केल्यास मगजापासून 46 टक्के तेल मिळते. कोकम तेल फिकट, करड्या किंवा पिवळसर रंगाचे असते. ते वंगणासारखे गुळगुळीत असते. या तेलात स्टिअरिक व ओलेइक आम्ले असतात. ही नोंद वृषाली पोहेकर बाराहाते यांनी केली आहे.